बाबू, तू मला कधी सोडून नाही जाशील ना? चीट नाही करशील ना मला?
नाही.
आय लव यू बाबू.
गेली तर गेली, तू येऊ नको परत, मला पण आता काय फरक नाही पडत. ट्रू लव तुझ्यासाठी टाइम पास, तुला काय वाटायचं मला नाही कळत. आय नो की तू इंस्टाला फेमस, बॉयफ्रेंड गोरा तुझा जस्ट लाईक अ शेमस. बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड बोलायची त्याला, तो आज तुझा बॉयफ्रेंड. गजब रिलेशन है बाबू, तेरे बिना मर जाऊंगी, कुछ प्यार में कर जाऊंगी. इतना तेरा प्यार था मुझसे, तो आज क्यों तेरा है बदला नजरिया. मेरी चमिया क्या रह गई मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमियां बता देना जरा. अरे ओ मेरी चमियां क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमियां बता देना जरा. सबको बतानी है आज, मेरा ही दोस्त और मेरी ही बंदी, पीछे से पकड़े थे हाथ. मुझको खबर थी मगर दिल ना माना, दोनों में अटकी थी जान. झूठा है सारा शहर ये जमाना, अब ना करूंगा मैं प्यार. आज से प्यार का किस्सा खत्म, टूटे है सारे हाथ दिल के भरम. खाई थी तूने वो झूठी थी कसम, तू शातिर दिमाग बेवफा सनम. हाँ मेरी चमिया, मेरी चमिया, अरे ओ मेरी चमिया. हाँ मेरी चमिया. तुला थोडी पण आली ना क्यू, अग किती प्रेमाने बोलायची जीव. का माझ्या प्रेमाचा केलास का गेम, आता तर कॉल पण करत नाही रिसीव. हा मला अजूनही माहित नाही रिझन, का मला सोडण्याचा होता डिसिजन. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तू दे ना, बॉयफ्रेंड बदलण्याचा चाललाय ना फॅशन. हा आता नको तुझी बक 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 बक, डोकं करतय सन सन भन भन. तुझ्या मनामध्ये होती जरा गडबड, म्हणून तर मला आता नको कोणी चालणे. उगाच मन कोणासाठी असं रडत नाही, एकतर्फी प्रेम म्हणून फरक तुला पडत नाही. दुखतो ना मन जेव्हा येते तुझी आठवण, तुझ्यात जीव तुझ्या विना काही नाही. तुझा हात माझ्या हातात असाच घट्ट राहू दे, काही नको बोलू फक्त डोळ्यातच पाहू दे.
माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. मी मरेपर्यंत फक्त तुझ्याशीच प्रेम करेल. असं फक्त तुला वाटत? चल्या बेबी.
काय झालं?
तू मला कधी सोडून तर नाही जाणार ना?
नेवा बेबी.
घंटा.